विविध प्रकारांनी आपल्या ठिकाणी हा चैतन्याचा भाव म्हणून आपल्याला परिपूर्ण करत आहे. आणि या चैतन्याच्या भावानंतर जो एकच एक मी उरला तर तो निखळ आनंदाचा निखळ स्वरूपाचा असा अधिकारी आहे. तो आनंद रूपच आहे. आपला आनंद स्वरूप देखील अनुभवतो आहे. चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी. आनंद समाधान शांती हे समानार्थी शब्द आहेत त्या ठिकाणी. आणि अशी स्थिती झाल्यानंतर सद्गुरूंना हृदयाच्या ठिकाणी स्थापित करतो आहे आणि वारंवार आठवतो आहे की हे पोवळं चैतन्य रूपानी चैतन्याच्या बोधानी सद्गुरूंनीच भरून परिपूर्ण केलं. त्याच्यामध्ये आनंदाचा भाव त्याच्या ठिकाणी देखील पाहतो आहे. आणि अशा प्रकारे अवधानामृत ध्यानामृत त्यांची आठवण करणं त्यांचं स्मरण करणं हे वारंवार करतो आहे. अशा प्रकारे वारंवार स्मरण करणं हाच जणू अभिषेक चाललेला आहे. तो अभिषेक गुरुलिंगावर अखंड घडतो आहे. का चैतन्याची पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरुलिंगाधारी ध्यानामृत ही एक साधना आहे. अनुषंगिक साधना म्हणायला उदयी जगा बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो दिवा हे सूर्य उगवलेला आहे. सूर्य उगवल्यानंतर देहशुद्धी आत्मशुद्धी म्हणजे स्नानादी आणि ध्यानादी असं सगळं केलेलं आहे. बुद्धी अत्यंत शुद्ध अग्र अशी झालेली आहे. मोठा आनंद विलसतो आहे मनामध्ये. पवित्रतेचे भाव भरून राहिलेले आहेत. आणि मग पूजा करायला बसलेला आहे. आणि पूजेमध्ये शिवगुरूंना शंकरांना लाखोली म्हणजे एक लाख कमळ पाहतो आहे. पण सूर्य उगवलाय तो बोधरूपी सूर्य उगवलेला आहे. उदयी जगा बोधारका बुद्धीची डाळ सात्विका. बुद्धी ही एक परडी आहे. त्या परडीमध्ये अष्ट सात्विक भावांची कमळ गोळा केलेली आहे. त्या भावांनी ती परडी भरून गेलेली आहे. उदयी जगा बोधारता बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखो दिवा हे आणि एक एक भाव पुष्प कमळ शिवगुरूंना त्र्यंबकाला वाहतो आहे. एक लाख कमळ वाहण्याचा संकल्प घेतलेला आहे. गुरूंना अष्ट सात्विक भावांची कमळ वाहतो आहे. स्नान संध्या उपासना ध्यान आदी सर्व झालेला पवित्र ब्राह्मण तसे आपण आहोत. ब्राह्मण याचा अर्थ अत्यंत शुचिर्भूत व्यक्ती. आणि एवढं सगळं करून वर सगुणाची उपासना करतो आहे. सद्गुरूंना भावरूपी बुद्धिरूपी परडीमध्ये, म्हणजे परडीचा उपयोग एवढाच की तिने भावरूपी कमळ साठवावी, बाकी बुद्धीचा फारसा उपयोग नाही. साठवण करण्याऐवजी हे योग्य की अयोग्य बुद्धी जर ठरवायला लागली तर काही घडणार नाही. पण हे पुढच्या वेळेला बघू. ज्ञानेश्वर महाराजांनी मोठी पहार केलेली आहे. एका प्रवचनामध्ये जर एकच ओवी होत असेल तर या एवढ्या सगळ्या ओव्या आपण संपवणार कधी. पण सांगताना मला इतकं रंगून गेल्यासारखं होतं आणि ऐकताना तुम्हाला हे संपवण्याची आपल्याला घाई नाही. मला असं वाटतं की हे निरूपण सद्गुरूंना अर्पण करावं. सद्गुरूंना आपले सगळे परात्पर गुरुंच स्वरूपानंदांचा फोटो आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे. त्यांना किती आनंद होत असेल की आपण किती प्रेमाने ऐकताय. या ग्रंथामध्ये हे असं काही सांगितलं जात असेल आणि जे सांगितलं जात आहे त्याचा विचार केला जात असेल तर ग्रंथकर्त्याला किती आनंद होईल. त्यामुळे या सर्वांचे आशीर्वाद आपल्याला आहेत, सर्वांची कृपा आपल्यावर आहे. त्यांच्या कृपेने आपली गुरुभक्ती ज्ञानेश्वर महाराजांना जशी हवी तशी होत राहो, तशी घडत राहो. जेव्हा त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे तेव्हा तशी ती घडेलच. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुभक्तीवर आचार्य उपासन 100 ओव्या जवळपास लिहिलेल्या आहेत. सगळ्या ओव्या अतिशय सुंदर आहेत. किती उंचीवर जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुभक्तीचा विचार केलेला आहे याचा अर्थ त्यांनी हे केलेला आहे आणि आपल्याला सांगितलेला आहे. आपण ऐकतो आहोत याचा अर्थ आपल्याला हे सगळं करायचं आहे. हरी ओम तत्सत्. विठ्ठल
नमितो योगी थोरविरामी तत्त्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्परो ज्ञानदेवो मन्त्रः. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्याञ्जलत् तेन त्यक्तेन पुञ्जीथाः मागृधकस्य सिद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.
स्वामी महाराज की जय. परम सद्गुरु स्वामी महाराज.